आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. सर्वत्र निकालाची उत्सुकता. शेअर बाजाराच्या निर्देशांकानं मरगळ झटकून मारली उसळी. 64 कोटी 20 लाख लोकांनी शांततेत मतदान करून घडवला जागतिक उच्चांक. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची लगबग. आणि कोल्हापुरात आणि समृद्धी महामार्गावर भरधाव कारच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाकडे केवळ देशवासियांचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार की इंडिया आघाडी सत्तापालट घडवून सत्तेत येणार याची उत्कंठा लागून राहिली आहे. ऐकूया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र असलेल्या भारताच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांची मतमोजणी काही वेळातच सुरू होणार आहे. संपूर्ण देशात 19 एप्रिल ते 1 जून अशा 7 टप्प्यांमध्ये आणि महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 23 मे या कालावधीत 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या निवडणुकांनी साऱ्या जगाचं लक्ष वेगवेगळ्या कारणांनी वेधून घेतलं. उत्सव लोकशाहीचा म्हणून नावाजलेल्या या निवडणुकीसाठी 64 कोटींहून अधिक मतदारांनी आणि त्यातही 31 कोटींहून अधिक महिलांनी आपलं वय, सतावणाऱ्या व्याधी आणि आजार, रणरणतं ऊन, बिकट वाटावळणं अशा अडचणींची तमा न बाळगता उत्साहानं मतदानाचा हक्क बजावला. 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदारही घरातून मतदान करत त्यामध्ये सहभागी झाले. निकोबार बेटांवरच्या काही जमातींना यावेळी पहिल्यांदा मतदान करायला मिळालं. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि निवडणुकांच्या निमित्तानं होणारे गैरप्रकार रोखले जावेत यासाठी निवडणूक आयोगानं सर्व पातळ्यांवर अनेकविध प्रयत्न केले. अशी अनेक वैशिष्ट्ये निर्माण केलेली ही निवडणूक मतदारांच्या आशा अपेक्षा कशा पूर्ण करणार, 18व्या लोकसभेमध्ये कोण विराजमान होणार आणि देशातल्या सर्वसामान्य जनतेसाठी उज्ज्वल आणि सुखकर भवितव्याच्या कोणत्या नव्या आशा पल्लवित करणार याची उत्तरं मिळवण्यासाठी आता प्रतीक्षा आहे अवघ्या काही तासांची. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून स्वाती महाळंक.
7 टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता निकालाची उत्सुकता असून देशाचंच नाही तर साऱ्या जगाचं लक्ष आजच्या मतमोजणीकडे लागलं आहे. मतमोजणीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघात आता थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुमारे 14,507 अधिकारी 4,309 टेबलांवर मतमोजणी करतील. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून लक्ष ठेवण्यात येत असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस चोकलिंगम यांनी सांगितलं. सकाळी 8 वाजता सर्वप्रथम टपाली मतं मोजली जाणार असून त्यानंतर 8:30 च्या सुमारास मतदान यंत्रातील नियमित मतमोजणीला प्रारंभ होईल. दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलं असून पुणे जिल्ह्यातल्या 4ही लोकसभा मतदारसंघांचे निकाल संध्याकाळपर्यंत जाहीर होतील असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला आहे. निवडणूक मतदानोत्तर कल चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर मरगळलेल्या शेअर बाजारानं उसळी घेतली आहे. स्थानिक बाजारात उत्साहाची लाट पसरली असून निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात सुमारे 3% वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2,384 अंकांनी वाढून 76,345 अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 713 अंकांनी वाढून 23,245वर पोहोचला. या लोकसभा निवडणुकीत 64 कोटी 20 लाख लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून हा एक जागतिक उच्चांक असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. सर्व G7 देशांमधल्या मतदारांपेक्षा ही संख्या 1.5 पट असल्याचं त्यांनी सांगितलं. काही अगदी किरकोळ प्रकार वगळता कोणतीही अनुचित घटना न होता ही निवडणूक पार पडली हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेमुळे निवडणूक शांततेत पार पडली असून आज होणारी मतमोजणी देखील सुरळीतपणे पार पडेल असा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला. सर्व मोजणी केंद्रांवर CCTV कॅमेरे सतत सुरू असतील आणि मोजणीच्या प्रक्रियेविषयी कोणीही शंका बाळगू नये याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या 3 जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कोकण मतदारसंघासाठी निरंजन डावखरे यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली असून मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी किरण शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडे या नव्या चेहऱ्यांना पक्षानं संधी दिली आहे. मनसेनं कोकण मतदारसंघासाठी अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं मुंबई मतदारसंघासाठी अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी काल आपला अर्ज दाखल केला तर नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं अॅडव्होकेट संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून आहे. मतदान 26 जून रोजी होणार असून 1 जुलै रोजी निकाल लागतील. मुंबई मंत्रालयातल्या वार्ताहर कक्षात माध्यम साक्षरता अभियानांतर्गत ओळख विधिमंडळ कामकाजाची या विषयावर 1 दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन काल करण्यात आलं होतं. मंत्रालयातलं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं संयुक्तपणे या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे तसंच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. नांदेड जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी पडलेल्या जोरदार पावसानंतर शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये आणि चांगला पाऊस झाल्यानंतरच कृषी विभागाच्या सल्ल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागाकडून नियमितपणे कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत असून अनियमितता आढळून आलेली 2 कृषी सेवा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आली तसंच 12 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 5 केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातले काही विक्रेते खतं आणि बियाणांची जास्त दरानं विक्री करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करतात अशा विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं 14 भरारी पथकं स्थापन करण्यात आली आहेत. खतांची चढ्या दरानं विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पुणे सीमा शुल्क विभागानं 884 किलो गांजा एका ट्रकमधून जप्त केला आहे. हा गांजा ओडिशामधून आणण्यात आला होता आणि तो सोलापूरला घेऊन जाण्यात येत होता. याची किंमत 2 कोटी 20 लाख रुपये असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये काल दुपारी कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू वसंत चव्हाण यांच्यासह 3 जणांचा मृत्यू झाला. चव्हाण हे कार चालवत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं त्यांचं कार चालनावरील नियंत्रण सुटून भरधाव कारनं 3 दुचाकींना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 4 जण जखमी झाले असून जखमींपैकी 1 जण गंभीर आहे. समृद्धी महामार्गावर वाशिम भागात रविवारी भरधाव कारनं ट्रकच्या मागच्या बाजूला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कार ही अमरावती जिल्ह्यातली असण्याची शक्यता असून मृतांची ओळख अद्याप पटली नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून येत्या 4 ते 5 दिवसात तो मध्य अरबी समुद्रासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होण्यास अनुकूल वातावरण आहे. राज्यात कालही तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी पडल्या. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण हवामान असून सर्वाधिक कमाल तापमान यवतमाळ इथं 45 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. राज्याच्या बहुतांश भागात आजही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. सर्वत्र निकालाची उत्सुकता. शेअर बाजाराच्या निर्देशांकानं मरगळ झटकून मारली उसळी. 64 कोटी 20 लाख लोकांनी शांततेत मतदान करून घडवला जागतिक उच्चांक. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची लगबग. आणि कोल्हापुरात आणि समृद्धी महामार्गावर भरधाव कारच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.